ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಚಾಂಗಲಿಕಾ ಯಮಾನಿ ಸಂಸಾರ
भगवद्गीता
कशा क्रमाने सांगितली गेली ते आपण पाहिलं. आज आपण पाचवा अध्याय पाहणार आहोत. दरम्यानच्या काळात
एक रविवार गेला की तुमचं चिंतन वाढलं. सलग जे एका पाठोपाठ एक ऐकायला तुम्हाला मिळणार त्याच्याऐवजी तुम्हाला चिंतनाला थोडीशी मुभा मिळाली, वेळ मिळाला. पाचवा अध्याय जो आहे त्या पाचव्या अध्यायाचे मुख्य विषय संन्यास आणि कर्मयोग यांच्यामध्ये अर्जुनाच्या प्रश्नावरून तुलना उत्पन्न झाली आणि भगवंतांनी संन्यास आणि कर्मयोग हे एकच आहेत अशा प्रकारचा अभिप्राय दिला. पाचव्या अध्यायातला अजून महत्वाचा विषय म्हणजे ईश्वराची परिशुद्ध व्याख्या पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेली. तसंच संन्यासी आणि कर्मयोगी हे जर एकच असतील यांच्यामध्ये जर फरक नसेल यांच्यामध्ये जर फरक नसेल तर तो संन्यासी असो अथवा कर्मयोगी असो अशा जीवन मुक्त पुरुषाचं वर्णन आणि हा जीवन मुक्त पुरुष ब्रह्मनिर्वाणाला कसा प्राप्त होतो आणि ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त झालेला जीवन मुक्त ही दशा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर अभ्यासाला सुरुवात कुठपासून करायची, त्याचा विधी काय. म्हणून पाचव्या अध्यायाच्या अखेरीला ध्यानाचा प्रथम विषय भगवंतांनी काढला. अशा प्रकारे पाचव्या अध्यायातले हे सर्व महत्वाचे विषय मिळून पाचवा अध्याय पूर्ण होतो. तिसऱ्या अध्यायातला जो प्रश्न होता तो बुद्धी आणि कर्म यांच्या परस्पर संबंधाचा असा प्रश्न होता. जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत् किम कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव, असा तिसऱ्या अध्यायातला प्रश्न होता. जर स्थिर बुद्धी ही कर्मांपेक्षा अधिक श्रेष्ठ असेल तर मग मला घोर कर्मामध्ये तू कशाला भाग पाडतोस. म्हणजे स्थिर बुद्धी ही कर्मापेक्षा श्रेष्ठ असेल तर कर्म करण्याची आवश्यकता नाही, अशा प्रकारे अर्जुनाचा प्रश्न होता. बुद्धी आणि कर्म यांचा परस्पर संबंध कसा असावा याचा उलगडा तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी केला. तर या अध्यायामध्ये चौथ्या अध्यायातला जो मुख्य विषय होता अकर्मणी कर्म, कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म हा जो चौथ्या अध्यायातला मुख्य विषय आहे त्या विषयाचं अधिक स्पष्टीकरण या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं अर्जुनाच्या प्रश्नावरून. अर्जुनाच्या प्रश्नावरून कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म याची अधिक चर्चा या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवंतांनी केलेली आहे. या अध्यायामध्ये एकूणच जे सांगितलं गेलं या अध्यायामध्ये एकूणच जे सांगितलं गेलं ते इतकं उंच पातळीवरून असं सांगितलं गेलेलं आहे आणि शब्दापलीकडची शब्दापलीकडची अशी वस्तू शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेला आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनानी संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी एतय श्रेय या दोघांमध्ये जे श्रेयस्कर आहे तन्मे ब्रूही सुनिश्चितम ते मला सुनिश्चित असं करून सांग असा अर्जुनानी प्रश्न विचारला. या प्रश्नाला एक कारण मीमांसा अशी आहे की चौथ्या अध्यायाच्या अखेरीला आपण पाहिलं भगवंतांनी एकूण केलेल्या उपदेशाचा सारांश म्हणून जेव्हा अर्जुनाला सांगायला सुरुवात केली योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबघ्नंती धनंजय तस्मात अज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानासीनात्मनः चित्वैनम संशयम योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम योगाच्या अभ्यासाच्या योगानी कर्मयोगाच्या आधारानी ज्यांनी कर्मांचा नाश केला ज्याची कर्म विलयाला गेली असे भगवंतांनी शब्द वापरले पण तिथं संन्यस्त असा शब्द वापरला. हा शब्द अर्जुनानी विशेष लक्षात ठेवला. भगवंतांनी कुठेही संन्यास सांगितलेला नव्हता. कर्म करत असतानाच कर्मापासून अत्यंत दूर अशी मानसिक बौद्धिक आणि प्रत्यक्ष स्थिती ज्याला कर्मणी अकर्म असं चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं त्याचंच विवरण योग संन्यस्त कर्माणं अशा शब्दांनी भगवंतांनी चौथ्या अध्यायात केलं. ज्यांनी कर्मयोगाचा आश्रय करून कर्म आणि विकर्म याचं उत्तम परिपालन करून म्हणजे तीच कर्म त्याच्यामध्ये भावना मिसळून जर केली तर नैष्कर्म्य आत्मबोधाला प्राप्त होतात. अशा प्रकारे जो कर्म करतो आणि ज्ञानाच्या सहाय्याने ज्यांनी सर्व संशय नाहीसे केलेले आहेत असा आत्मवंत झालेला आत्मस्थ झालेला कर्मानी बाधला जात नाही बंध पावत नाही असं भगवंत म्हणाले. त्याच्यातला संन्यास हा शब्द अर्जुनानी उचलला आणि अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारायला लागला, संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी, एकदा तू कर्मांचा संन्यास सांगतोस, एकदा कर्मयोग सांगतोस, यत श्रेय एकयो हो, या दोन्हींमधलं जे एकच श्रेयस्कर असेल ते तू मला सांग। तन मे ब्रूही सुनिश्चितम, मला एकच काहीतरी तू सांग, श्रेयस्कर असं एकच सांग, एकदा तू संन्यास सांगतोस, एकदा कर्मयोग सांगतोस, असं तू करू नकोस। भगवंतांचं जे नैष्कर्म्य होतं, जे चौथ्या अध्यायाच्या शेवटी योग संन्यस्त कर्माणम या शब्दांनी व्यक्त झालं, ते नैष्कर्म्य कर्माचं यथासांग परिपालन अधिक चित्त शुद्धी करता केल्या जाणाऱ्या विशेष क्रिया साधना कर्म, मानसिक भाव ओतून तीच कर्म करणं, अशा आचरणांनी जी नैष्कर्म्य दशा अकर्म आत्मबोध प्राप्त करून घेणं असं भगवंतांना जे अभिप्रेत आहे त्याच्याऐवजी अर्जुनांनी कर्माचा त्याग असा परत एकदा अर्थ घेतला। कर्माचा संन्यास असा अर्थ अर्जुनांनी घेतला आणि अर्जुन भगवंतांना विचारायला लागला की सुरुवात तर उपदेशाची तू कर्म कर अशी केलीस आणि आता मात्र योग संन्यस्त कर्माणम असे शब्द तू वापरतोस, एकदा तू कर्माचा संन्यास सांगतोस, एकदा कर्म कर असं तू सांगतोस, एकच मला काहीतरी सांग। यत श्रेयहा एतयो हो एकम, या दोन्हींमधलं जे श्रेयस्कर असेल ते एकच काहीतरी तू मला सांग। श्रेयस आणि प्रेयस यांचा झगडा अनादिकालापासून चाललेला आहे। जे प्रेयस आहे ते श्रेयस असेलच असं नाही आणि जे श्रेयस असेल ते प्रेयस असेलच असं नाही। जे श्रेयस्कर असतं, जीवनाचं कल्याण ज्यामुळं प्राप्त होणार असतं, अशा गोष्टी इंद्रियांना आवडतीलच असं नाही आणि इंद्रियांना ज्या गोष्टी आवडतात त्याच्यामध्ये जीवनाचं श्रेय जडलेलं आहे असं नाही। म्हणून अर्जुन भगवंतांना तू मला श्रेय जे आहे त्याच्याबद्दल सांग असं म्हणायला लागला आणि भगवंतांनी अर्जुनाला निःश्रेयसाबद्दल सांगायला सुरुवात केलेली होती। हे जे निःश्रेयस हा शब्द भगवंतांनी वापरलेला आहे तो प्रेयस आणि श्रेयस याच्यापेक्षा देखील अधिक विशेष असा आहे। निःश्रेयसामध्ये आत्मबोध अपेक्षित आहे, श्रेयसामध्ये प्रेयसापेक्षा केवळ इंद्रियांच्या जीवनापेक्षा अधिक उत्तम उंच पातळीवरचं असं जीवन श्रेयसांनी सांगितलं, तर निःश्रेयसांनी आत्मबोधाविषयीचं जीवन सांगितलं। म्हणून भगवंतांनी जे उत्तर दिलं, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस कराव भाऊ, त्याच्या श्रेयस या शब्दाकडे दुर्लक्ष करून भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले की हे दोन्हीही निःश्रेयस कर असे आहेत। चर्चेचा जो नियम असतो त्या नियमामध्ये कदाचित अशी चर्चा झाली असती की एखादी भगवंतांच्या व्यतिरिक्त व्यक्ती असती तर मी तुला कधी सांगितलं सांग संन्यासाबद्दल, मी असं बोललोच नाही। कारण भगवंत संन्यासाबद्दल खरंच काही बोललेले नव्हते, भगवंत कर्म करून देखील अकर्म दशा याच्याबद्दल बोलत होते आणि त्याच्यासाठी भगवंतांनी योग संन्यस्त कर्माणम असा शब्द वापरलेला होता। पण आपल्याला जे सांगायचं आहे त्याच्यासंबंधी कुठलाही शब्दच्छल न करता, तसंच कुठलाही अधिक वाद उत्पन्न होऊ न देता भगवंतांची कथन करण्याची ही रीत प्रारंभापासून पाहण्यासारखी आहे। तिसऱ्या अध्यायात देखील जेव्हा भगवंतांनी असं अर्जुनाला उत्तर द्यायला सुरुवात केली स्थिर बुद्धी आणि कर्म याच्या संबंधी, तर कदाचित एखाद्याने असं सांगितलं असतं अगदी तत्वज्ञ असतात तरी देखील की तुला काय वाटतं कर्म टाकून स्थिर बुद्धी होईल काय, पण ते भगवंतांनी ज्या गांभीर्याने सांगितलं, जे समजावून सांगत सांगितलं, कृष्णम वंदे जगद्गुरुम, गुरु कशा रीतीने उपदेश करतात याचं मार्गदर्शन गुरूंना देखील याच्यातून मिळेल अशा पद्धतीने भगवंतांनी सर्व उपदेश केलेला आहे. चौथ्या अध्यायामध्ये देखील अर्जुनाने जेव्हा प्रासंगिक अडवलं की तू तर अर्वाचीन आणि तो विवस्वान इतका प्राचीन, तू विवस्वानाला सांगितलं हे कसं काय समजायचं, तेव्हा खरं म्हणजे ज्या पातळीवरून चर्चा चाललेली होती त्याच्याऐवजी हा प्रश्न खूपच सामान्य होता, तरी देखील त्या योगाने भगवंतांनी आपलं दिव्य जन्म आणि दिव्य कर्म ही सांगितली आणि त्यांना जे निरूपण करायचं होतं त्याचा सांधा जुळवून ते पुढे गेले. या ठिकाणी भगवंतांनी तेच केलं. अर्जुन फक्त श्रेयस्कर म्हणजे आम्हाला पाप लागायला नको, आमचे पितर नरकात जायला नकोत, माझ्यावर दोष यायला नको वर्णशंकराचा, श्रेयस्कर जे असेल ते मी करीन या भूमिकेवर होता, तर भगवंत त्याला निश्रेयसाकडे घेऊ पाहत होते, नेऊ पाहत होते. भगवंत म्हणाले की संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही उभय निश्रेयस कर असेच आहेत, त्यांचं जे आचरण आहे ते निश्रेयस कर असंच आहे. त्याच्यामध्ये कर्म संन्यास, कर्म पूर्ण टाकणं ही जी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा कर्मयोग हा अधिक श्रेष्ठ वाटतो असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग अर्जुन संन्यासाबद्दल बोलत होता तर मोठ्या गांभीर्याने आणि समजवून सांगण्याच्या अशा भूमिकेतून अर्जुनाची संन्यासाबद्दलची देखील कल्पना केवळ कर्म टाकण्यापुरती मर्यादित आहे हे समजून घेऊन भगवंतांनी संन्यासाची व्याख्या या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितली. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते, हा भगवद्गीतेचा संन्यास आहे. तो नित्य संन्यासी असं तू जाण, यो न द्वेष्टी न कांक्षती, जो द्वेष करत नाही आणि कांक्षा करत नाही, हवं आणि नको हे दोन्ही जने टाकून दिलेलं आहे तो संन्यासी आहे असं तू समज. तसंच जो द्वंद्व रहित झालेला आहे, निर्द्वंद्वो ही महाबाहो, हवं नको याच्यातून सुख आणि दुःख हे अंतिम द्वंद्व जे पदरात पडतं, या सर्व द्वंद्वापासून जो पूर्णपणाने दूर गेलेला आहे, बाजूला गेलेला आहे, या द्वंद्वांना जो समत्वानी पाहू शकतो, असा अत्यंत सुखे नैव सर्व बंधांपासून मोकळा होतो आणि या मोकळा होण्याच्या स्थितीला संन्यास असं म्हणतात असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग भगवंत अर्जुनाला असं म्हणतात की सांख्य योग पृथक, सांख्य म्हणजे कर्मयोग आणि सांख्य म्हणजे संन्यास आणि योग म्हणजे कर्मयोग हे पृथक म्हणजे वेगळे आहेत असं बालाहा प्रविदंती, असं अज्ञानी म्हणतात, न पंडिताहा, पंडित मात्र अशा प्रकारे म्हणत नाहीत. एकम अप्यास्थितम सम्यक उभयो हो विंदते फलम, कोणताही एक जरी याच्यातला साधला तरी देखील दोघांची फलं त्याच्यामध्ये येतात. कर्मयोग जरी साधला तरी देखील संन्यासी जो साधतो ती फळं कर्मयोगात प्राप्त होतात आणि संन्यास ज्यांनी साधला त्यांनी देखील कर्मयोग जे साधतो ती फळं प्राप्त होतात, कारण हे दोन मार्ग आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारे आहेत. या दोन गोष्टींनी आत्महित साधतं असं असल्यामुळं याच्यापैकी एक जरी साधलं तरी दोघांचीही फळं मिळतात. यत सांख्य ही प्राप्यते स्थानम तद योग ही अपिगम्यते एकम सांख्यंच योगंच या पश्यति स पश्यति। जे स्थान संन्याशी प्राप्त करतो तेच योगी देखील प्राप्त करतो असं असल्यामुळं सांख्य आणि योग याच्यामध्ये जो एकत्व पाहतो, एकत्व ज्यांनी पाहिलं त्यांनी खरं पाहिलं असं भगवंत म्हणतात। भगवंतांचा हा जो संन्यासी आहे, ज्ञानी आहे, तो ज्ञानी किंवा संन्यासी जी कर्म करत नाही, संन्यासी म्हणजे बहुंशी कर्मांचा त्यांनी त्याग केलेला, उदरभरणार्थ देहधारणार्थ जेवढी कर्म होतात तेवढीच कर्म करणारा तो संन्यासी। त्यांनी जी कर्म केली नाहीत ती कर्म तर तो उघड उघड करत नाहीच, पण भिक्षा मागणं देहरक्षणाकरता अशी जी थोडी कर्म तो करतो ती कर्म देखील अंतरानुभवानी आपण करत नाही अशा भूमिकेवर तो असतो। आणि भगवंतांचा जो कर्मयोगी आहे तो कर्मयोगी जी कर्म तो करतो ती तर तो करतोच करतो, जी त्यांनी प्रत्यक्ष केली मनानी बुद्धीनी कायेन मनसा बुद्ध्या जी त्यांनी केली ती तर त्यांनी केलीच, पण जी कर्म त्यांनी केली नाही ती देखील अंतरानुभवानी आपल्या स्वरूपबोधावरच घडतात जगतामध्ये अशा प्रकारचा त्याचा व्यापक बोध असतो। म्हणजे जो संन्यासी असतो तो संन्यासी जी कर्म करत नाही ती तर करत नाहीच, पण जी थोडी बहुत करतो तीही आपण करत नाही अशा भूमिकेवर असतो। तर कर्मयोगी जी कर्म आपण करतो ती तर करतोच, पण जी करत नाही तीही आपणच करतो अशा भूमिकेवरून तो करतो। अंतरानुभवानी सर्व कर्मांचा तत्वतः करता परमात्मा आहे आणि मी परमात्मा स्वरूप आहे अशा भूमिकेवर असतो। कोणत्याही एका अनुभवाच्या पूर्णतेमध्ये दुसरा अनुभव हा येऊन जातो। ज्याला तुम्ही संन्यासी म्हणायचं त्याला दुसऱ्या भाषेमध्ये कर्मयोगी देखील म्हणता येईल। मी काय म्हणतोय ते इतकं सूत्रबद्ध मला बोलायला लागते की तुम्हाला हे समजून घेण्याशिवाय पर्याय नाही, कारण याच्यावरची प्रवचनं आपली महिना महिना चालू होती। याच्यामध्ये भगवंतांनी अभिप्राय असा दिला की योगाखेरीज कर्मयोगाच्या आचरणाखेरीज जी ज्ञानदशा एकदम प्राप्त होते, संन्याशाची दशा एकदम प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला जातो, ते मानवी जीवनामध्ये कठीण आहे। ज्ञान प्राप्त होण्यासाठी म्हणून जे विधी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये प्रारंभी कर्मयोग ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्तीनंतर देखील त्याची कर्म चालू राहतात असा कर्मयोगी, ही एक दशा आहे। प्रारंभी कर्मयोगाचं आचरण ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बहुतांशी कर्म गळणं नाहीशी होणं आणि उदरनिर्वाहपुरती शरीरधारणेपुरती कर्म शिल्लक राहणं, याला शास्त्रांनी संन्यास असं म्हटलेलं आहे। म्हणजे प्रारंभी योग, ज्ञानप्राप्तीनंतर देखील योग अशी एक दशा असू शकते। प्रारंभी योग आणि ज्ञानप्राप्तीनंतर योग संपूर्णपणाने नाहीसा होऊन केवळ शरीरधारणेपुरती आवश्यक कर्म असा संन्यास अशी एक दुसरी दशा असू शकते। अजून एक तिसरी दशा आहे, ती म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या आधीच कर्मांचा त्याग करणं। तुम्ही ज्या घरात राहता ते घर सोडून देणं, तुमचं नाव देखील तुम्ही सोडून देणं, इंद्रियांची कोणतीच कर्म न करणं, सर्व काळ ईश चिंतनामध्ये राहणं, ध्यानधारणादी तपादी असं आचरण करणं, ज्ञानप्राप्तीच्या आधीच कर्माचा संन्यास आणि मग ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ती दशा तशीच चालू। आणि हा जो संन्यास आहे हा संन्यास अवघड असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. संन्यासाच्या ज्या दोन दशा आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला कर्मयोग त्याचं आचरण आणि मग कर्मयोगाचं आचरण करत ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्तीनंतर कर्म गळून पडणं याला भगवंत अवघड म्हणत नाहीत. फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळी तू आहे हा संन्यास अवघड असं भगवंतांना म्हणायचं नाहीये. भगवंतांना असं म्हणायचं आहे की ज्ञान झालेलं नसताना आपल्याला अंतर अनुभूती आलेली नसताना कर्मांचा त्याग करूनच सुरुवात करायची हा संन्यास मात्र अवघड असं भगवंतांचं म्हणणं आहे. संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति. म्हणजे योगाखेरीज जो संन्यास आहे तो अवघड आहे असं भगवंतांचा अभिप्राय आहे. संन्यास अवघड असा सरसहा अभिप्राय नाहीये. ही कुठेही संन्यासावर टीका नाहीये, संन्यास धर्मावर टीका नाहीये. गीतेचे टोकाचे अर्थ करणाऱ्यांनी कर्मयोगाचं खूप जोरदार प्रतिपादन जेव्हा केलं तेव्हा संन्यास हा कठीण ही गोष्ट उचलून संन्यास धर्मियांवर सरसहा टीका केली. भगवंतांचं तसं म्हणणं नाही. भगवंतांचं असं म्हणणं आहे की योगाशिवाय जो संन्यास प्राप्त होतो तो मात्र कठीण आहे. हा जो विषय आहे हा विषय पुढं 12व्या अध्यायामध्ये व्यक्त आणि अव्यक्त उपासना असा विषय घेऊन परत भगवंतांनी मांडला. अव्यक्तोपासकांसाठी देखील भगवंतांनी हीच भाषा वापरली. क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सत्तचेतसाम अव्यक्तो हि गतीर दुःखम देहवद्भिरवाप्यते. त्यांना जास्त कष्ट आहेत असं भगवंत त्या ठिकाणी म्हणाले. आणि असं सांगून भगवंतांनी कर्मयोगाची व्याख्या सांगायला या अध्यायात सुरुवात केली. प्रथम संन्यासाची व्याख्या सांगितली. भगवंत म्हणाले योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन अपि न लिप्यते. ही कर्मयोगाची भगवंतांची व्याख्या. करून देखील जो लिप्त होत नाही तो कर्मयोगी आणि सुखम बंधात प्रमुच्यते हा भगवद्गीतेचा संन्यासी. जो योगयुक्त आहे त्याची भगवंतांनी समीकरणाच्या सहाय्याने जशी व्याख्या करावी तशी केली. योगयुक्तः इज इक्वल टू विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्व भूतात्म भूतात्मा एवढे गुण विशिष्ट ज्याच्या ठिकाणी आहेत तो योगयुक्त. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, ज्यांनी मन जिंकलेलं आहे, ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत आणि सर्व भूतांचा आत्मा इतका आपला आत्मा व्यापक असा ज्याचा अनुभव झालेला आहे तो करून देखील लिप्त होत नाही असा भगवंतांनी अभिप्राय दिलेला आहे. आणि असा जो योग युक्त आहे तो योगयुक्त कशा तऱ्हेने योगयुक्ती प्राप्त करतो याचा एक क्रम भगवंतांनी दिला. त्याच्यामध्ये अंतःकरण शुद्धी आहे, मनाच्या शुद्धीचा प्रयत्न आहे, सर्व इंद्रिय जिंकणं ही एक गोष्ट आहे. भगवंत असं म्हणतात की नैव किंचित करोमी इति युक्तः मन्येत तत्त्ववित. आपण काहीही करत नाही. इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. आत्म्याच्या अंगाने मी खरंच काही करत नाही. माझे डोळे पाहत असतील तर इंद्रिय आपल्या अर्थाच्या ठिकाणी वर्तन करतात हे लक्षात घेऊन हा कर्मयोगी आपल्या आत रमण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मणी आधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते नस पापेन पद्मपत्रम इवांभसा, जसं पाण्यात पद्मपत्र अलिप्त तसं ब्रह्मार्पण भावानी कर्म करणारा आसक्तीरहित अशा कर्मांचं आचरण करतो आणि पाप भावनेपासून संपूर्णतः निवृत्त होतो. कायेन मनसा बुद्ध्या केवलैहि इंद्रियैहि अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. या सगळ्या प्रयत्नांमध्ये मुख्य विषय असे आहेत जे 5-7 श्लोक आलेले आहेत. एक म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तनाचे प्रयत्न. कर्म करत असताना कर्मयोगी ज्या तऱ्हेने करतो, जसं विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रियः, तसंच काही विवेकजन्य अशा साधना भगवंतांनी सांगितल्या. सर्व भूतात्म भूतात्मा अशा प्रकारच्या. आणि अशा सर्व पाप भावनेपासून मुक्ती लाभलेला असा शांतीला प्राप्त होतो असं एक महत्वाचं विधान भगवंतांनी केलं. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आप्नोति नैष्ठिकीम. निष्ठांच्या योगानी म्हणजे क्रमाक्रमानी काही तुम्हाला प्रत्यक्षतः तुमची इंद्रिय मन आवरण्याच्या साधना कर्मयोगात करायला लागतील. काही व्यापक विवेकाच्या भावना तुम्हाला सांभाळाव्या लागतील. पापभावनेपासून आपण वेगळे आहोत कारण कर्मातून काहीतरी निष्पन्न होणार, ते तुम्हाला पापासारखं वाटणार, पुण्यासारखं वाटणार, या भावनेपासून देखील तुम्हाला मुक्त व्हायला लागेल असं जेव्हा व्हाल तेव्हा तुम्ही शांतीला जाऊन पोचता असं भगवंतांनी एक अंतिम सिद्धांत सांगितला. जो युक्त आहे तो युक्त कर्मफलाचा त्याग करून शांतीला जाऊन प्राप्त होतो. अर्थात भगवंतांनी आपल्या स्वतःचा कल कर्मयोगाच्या बाजूनी जो आचरायला सोपा आहे म्हणून टाकला आणि त्याचं एक परिपूर्ण असं वर्णन, त्याचा एक विधी भगवंतांनी इथं सांगितला. तो विधी सांगितल्यानंतर हा कर्मयोगी अथवा संन्यासी, अंतरानुभवांनी दोन्ही सारखे असलेले, कोणत्या बोधाला जाऊन पोचले पाहिजेत याचं एक स्पष्ट दिग्दर्शन या अध्यायात भगवंतांनी केलं. भगवंत असं म्हणतात की न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतं विभुः अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. आपल्या जीवाच्या ठिकाणी असणारं काम आणि संकल्परूप असं अज्ञान प्रभूच्या ठिकाणी नसतं. कर्तृत्व भावना, विशेष भावना, कर्म करण्याची विशेष भावना, तसंच फळ भोगण्याची विशेष भावना जी जीवाच्या ठिकाणी असते, अज्ञानाच्या योगाने जीवाच्या ठिकाणी वास करत असते, ती भावना भगवंताच्या ठिकाणी नसते. याचा अर्थ असा की जो भगवत भावाला प्राप्त झाला तर तो अशा भावनेशी एकरूप व्हायला हवा. न कर्तृत्वम न कर्माणी, कोणत्याही कर्माचा अभिनिवेश, कर्म करतो याचा अभिनिवेश, कर्तृत्वाचा अभिनिवेश, कर्म फळ मिळवण्याचा अभिनिवेश, अशा प्रकारच्या कोणत्याही भावनेचा जेव्हा त्याग घडेल तेव्हा परिशुद्ध अशा परमात्म भावाला तो प्राप्त होईल. तसंच जीवाला अजून एक भेडसावणारी मोठी गोष्ट म्हणजे पापाची भावना. नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतम विभुः अज्ञानेन आवृतम. परवा लेडी रमाबाई हॉलमध्ये लाईट गेल्यावर आम्ही मोठमोठ्यांदा बोलून प्रश्नांची उत्तरं दिली. पण या ठिकाणी एकूण पाच ठिकाणी पाच हॉलमध्ये लोक बसलेले आहेत, इथं ते शक्य नाही. अज्ञानामुळं ज्ञान हे झाकोळलेलं असल्यामुळं पाप सुकृत पुण्य या ठिकाणी जो जीव मोहित होतो तशा प्रकारचा मोह ईश्वराच्या ठिकाणी नाही. अर्थात ज्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं तोही या गोष्टींमुळे मोहित होता कामा नये असं भगवंतांनी सूचन केलेलं आहे. गीतेचा जो एकूण दृष्टिकोन आहे तो उपनिषदांना धरून वेदांती अशा पद्धतीचा आहे. व्यासांनी जी भगवद्गीतेची निर्मिती केली तर ती भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला त्या उपदेशाला धरून आणि उपनिषदांना धरून अशा पद्धतीने व्यासांनी गीता रचली. व्यासांनी गीता सांगत असतानाच प्रत्येक अध्याय संपताना इति श्रीमद भगवत गीता सु भगवंतांनी जे गायलेलं आहे ते उपनिषद सु जे उपनिषदांमधून आलेलं आहे ते ब्रह्मविद्यायाम अशी जी ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या योगशास्त्रे त्याला योगशास्त्राचा आधार आहे अशी श्री कृष्णार्जुन संवाद आहे. कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाने जी प्रगट झाली ती असं प्रत्येक ठिकाणी व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आधार काय काय घेतलेले आहेत ते व्यासांनी स्पष्ट केलेलं आहे. कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद, पण कृष्णाला ते भगवंत मानत असल्यामुळं भगवद्गीता भगवंतांनी जे गायलेलं शास्त्र आहे तेच उपनिषदांनी सांगितलं, पण उपनिषदांचाही आधार घेतलेला आहे. तसंच ब्रह्मविद्या याच्यामध्ये सांगितलेली आहे योगशास्त्रासकट असं व्यासांनी सांगितलं. भगवद्गीता जेव्हा सांगितली तेव्हा एक सांख्य म्हणून देखील तत्वज्ञान होतं कपिल महामुनींचं, जे निरीश्वरवादी असं तत्वज्ञान आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या वर्णनापुरतं मर्यादित असं एक पुरुष आहे आणि एक प्रकृती आहे, आणि पुरुषाच्या केवळ अस्तित्वाभोवती प्रकृती आपलं आपलं काम करते, याच्यामध्ये ईश्वराचा कोणताही संबंध नाही असं सांख्य तत्वज्ञान सांगतं. भगवंतांनी जो सांख्य शब्द वापरलेला आहे तो आता इथं विसरून जा. भगवंतांनी सांख्य शब्द ज्ञानाला उद्देशून असा वापरलेला आहे. सांख्य म्हणून जे शास्त्र आहे त्याच्याबद्दल आता मी बोलतोय. या जगामध्ये दोन मूल तत्व आहेत. एक म्हणजे पुरुष जो अत्यंत उदासीन आहे आणि त्याच्या आधाराने असणारी प्रकृती ही दुसरी गोष्ट. सगळं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व प्रकृतीचं आहे असं सांख्यशास्त्र सांगतं. व्यासांनी इथं जी रचना केलेली आहे आणि भगवंतांनी भगवद्गीतेत अर्जुनाला जे प्रतिपादन केलेलं आहे ते प्रतिपादन मात्र प्रकृती आणि पुरुष हे सांख्यांचं तत्वज्ञान मान्य करून हा पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही निर्गुण अक्षर अशा ब्रह्मापासून आलेले आहेत अशी सुरुवात भगवंतांनी केलेली आहे, उपनिषदांनी केलेली आहे आणि व्यासांनीही ती मानलेली आहे. म्हणून व्यासांनी हेच तत्वज्ञान संपूर्ण नाकारायच्या ऐवजी अक्षर अशा परमात्म्यापासून प्रकृती आणि पुरुष म्हणजे जीव आणि पंचभूतात्मक देह आणि त्यांच्यापासून सर्व कर्म आणि बोधानंतर जीव हा परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो अशा प्रकारचं विवेचन केलं. या गोष्टीचा अधिक खुलासा पुढे 13व्या अध्यायामध्ये प्रकृती आणि पुरुष याचं विवेचन जेव्हा भगवंतांनी केलं तेव्हा आला. आपण कोणतंही कर्तृत्व कोणतीही कर्म ही याची जबाबदारी परमेश्वरानी आपल्यावर घेतली नाही हे जे सांख्यांचं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान भगवंतांनी मान्य केलं पण त्याच्याही पुढे जाऊन पुरुषच परमात्म्यापासून निर्माण झाला अशी एक गोष्ट भगवंतांनी विशेष करून सांगितली. ईश्वराची जी इतर व्यावहारिक रूप आहेत अन्यत्र आलेली भगवद्गीतेमध्ये ती पुष्कळ आहेत पण या ठिकाणी ईश्वराची जी व्याख्या भगवंतांनी केलेली आहे ती अद्वितीय आहे. याच्यासारखी शुद्ध अशी व्याख्या भगवद्गीतेत देखील अन्यत्र कुठे शोधूनही सापडत नाही. भगवंतांनी ईश्वराची व्याख्या अन्य ठिकाणी म्हणजे अवतार रहस्याच्या अंगानी चौथ्या अध्यायात केली. सृष्टीची घडामोड करणारा जो प्रभू आहे कल्पक्षय आणि कल्पादी हे दोन्ही निर्माण करणारा तसं गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुहृत अशा प्रकारे नवव्या अध्यायामध्ये केलेली आहे. लोकक्षयकारी काळ मी आहे असं भगवंत अकराव्या अध्यायामध्ये म्हणतात तर अठराव्या अध्यायामध्ये सर्व भूतमात्रांना चाळवणारा असा ईश्वर मी आहे. ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर जुन तिष्ठती आणि पाचव्या अध्यायात म्हणजे याच अध्यायाच्या सर्वात शेवटचा श्लोक सर्व यज्ञ आणि तप यांचा खरा भोगता मी आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे तुम्ही ध्यानाला बसता आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सुख झालं पण जे सुख झालं त्याचा भोगता मी आहे असं भगवंतांनी अभिप्राय दिलेला आहे. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व यज्ञ आणि तप यांचा खरा भोगता मी आहे कारण तुम्ही माझ्या स्वरूपाला एक होऊन जाता आणि खरा जो आनंद आहे आपला आपण तो भोगणारा मी असतो तुम्ही नाही असं भगवंत या अध्यायात शेवटी सांगतात. ही जी भगवंतांनी रूप सांगितलेली आहेत त्याच्यापेक्षा सर्वात वेगळं असं परिशुद्ध अशी व्याख्या की ज्याच्यामध्ये प्रकृती पुरुष हे जे सांख्यांचं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान घेऊन त्याच्याही पलीकडे जाऊन ईश्वरापासून मुळात हे सर्व निर्माण झालेलं आहे प्रकृती आणि पुरुष भाव असं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर संन्यास अथवा कर्मयोग याच्यातून जे खरं प्राप्तव्य आहे ते म्हणजे अतिशय आनंदमय असं जीवन. त्या जीवनापर्यंतचा प्रवास भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितला. या प्रकरणावर मागच्या वर्षी आपण जवळपास 4-5 महिने प्रवचन करत होतो. भगवंत असं म्हणाले की असा जीवनमुक्त की जे जीवन घडावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आकांक्षा असते. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. समत्वामुळे ब्रह्मभावाच्या ठिकाणी स्थिर कसं राहायचं अर्थात हा खूप मोठा विषय असल्यामुळं आणि आपला वेळ संपल्यामुळं पुढच्या वेळेला मी हे सांगणार आहे पण ज्याच्या ठिकाणी हे ईश्वरत्वाचं असं ज्ञान झालं परिशुद्ध असं ज्ञान झालं की मी कर्मांच्या पलीकडचं आहे कर्मफळांच्या पलीकडचं आहे कर्माची प्रेरणा कर्तृत्व याच्याही पलीकडचा मी आहे मी पाप आणि पुण्य याच्या पलीकडचा आहे अशा भावनेवर जो जाऊन पोचतो तो परिशुद्ध पद्धतीने ईश्वराशी समरस होऊन जातो. तो ईश्वराशी समरस झाल्यानंतर घडतं काय भगवंत असं म्हणतात की आदित्यवत असं ज्ञान सूर्याप्रमाणे असं ज्ञान त्याच्या बुद्धीत प्रकाशित होतं ज्याचं स्वतःचं अज्ञान ज्ञानानी नष्ट झालं. ज्ञानेन तु तद ज्ञानम येषाम नाशितमात्मनः तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. आपल्या स्वतःचं स्वतःविषयीचं असं अज्ञान ज्याचं परमात्म्याच्या परिशुद्ध ज्ञानामुळे नष्ट झालं, त्यांना सूर्याप्रमाणे त्याचं ज्ञान परमार्थत्व प्रकाशित करून देणारं असं होतं, असा अभिप्राय भगवंतांनी व्यक्त केला. तदात्मानम तद्बुद्धयः तदात्मानम तन्निष्ठाः तत्परायणाः गच्छन्ति अपुनरावृत्तिः ज्ञान निर्धूत कल्मशः. अशा प्रकारे तीच गोष्ट ज्याच्या बुद्धीमध्ये ठसली, तद्बुद्धयः तद्आत्मानम तन्निष्ठाः, त्याच्या ठिकाणी जो निष्ठ राहिला, निष्ठा त्याच्या त्याच परमात्म्याच्या ठिकाणी पक्क्या राहिल्या, तत्परायणाः एकच एक तेच हवं आहे अशा भूमिकेवर तो सतत जो राहायला शिकला, असा देह टाकल्यानंतर गच्छंत्य अपुनरावृत्तिम, देह टाकल्यानंतर तो पुनरावृत्तीला येत नाही. ज्ञान निर्धूत कल्मशः, ज्ञानानी ज्याची सर्व पाप नाहीशी झालेली आहेत, असा जीवनमुक्त कसा, कोणत्या क्रमाने तो जीवनमुक्त होतो, याचं एक विलक्षण वर्णन याच्यानंतर भगवंतांनी केलं. एक अतिशय उंचीवर भगवद्गीता ज्या ज्या ठिकाणी गेली, ज्या ज्या वेळेला गेली भगवद्गीतेमध्ये, त्याच्यातलं एक ठिकाण असं आपण पुढच्या वेळेला सूत्रमय पद्धतीने, अर्थात याच्यावर खूप निरूपण होणार नाही, पण भगवद्गीतेचा हा प्रवास कसा चाललेला आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे, आणि हे निरूपण तुम्ही अनेकदा ऐकलेलं देखील आहे, तर ते पुढच्या वेळेला मी तुम्हाला सांगेन. आणि त्याच्यानंतर या पाचव्या अध्यायामध्ये असा जीवनमुक्त कसा घडतो. श्लोकामध्ये अडकून पडतो आणि एकूण विषय तेव्हा लक्षात येत नाही, तर तो सगळा विषय त्या मार्गाने निदान प्रकाशित तरी होतो. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे ते अशा रीतीने एका अध्यायात काय सांगितलेलं आहे ते एका अथवा दोन प्रवचनातून सगळं सरळ थेट असं व्यक्त करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्त भगवंत. तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्वितम् ॐ शान्ति शान्ति शान्ति. स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी